अमोस अध्याय 3 संदेष्ट्यांचे काम। इस्रायलाच्या लोकांनो, जे सर्व घराने मी मिस्रामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी परमेश्वराने तुमच्या विरुद्ध जे वचन सांगितले ते ऐका। पृथ्वीवरील सर्व घरांमधून मी फक्त तुम्हास निवडले आहे, म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करेन। दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकामेकाबरोबर चालू शकतील काय? शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय? जाळ्या वाचून पक्षी भूमीवरच्या पाशात पडेल काय? पाशात काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय? रणशिंगे फुंकली गेली तर लोक भिनार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल काय? खरोखर आपला भेद त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्टांना प्रगट केल्या वाचून प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही। सिंहाने डरकाळी फोडल्यास कोण भिनार नाही? परमेश्वर बोललं आहे तर कोणाच्याने भविष्य सांगितल्या वाचून राहावेल? अश्दोद व मिसर देशांच्या उंच मनोऱ्यावरून पुढील संदेशाची घोषणा करा। शमरोनाच्या पर्वतांवर एकत्र जमा आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पहा। परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत। यास तो परमेश्वर म्हणतो, त्या देशाला शत्रू घेरतील, तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल आणि तुझे महाल लुटले जातील। परमेश्वर असे म्हणतो, जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय किंवा कानाचा तुकडा वाचवतो, त्याचप्रकारे फक्त दोन पाय किंवा कानाचा तुकडा वाचवितो, त्याचप्रकारे इस्रायली लोक जे शमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा खाटेच्या रेशमी गाध्यावर बसतात ती वाचवली जातील। सनातनीश परमेश्वर असे म्हणतो, एका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या, कारण ज्या दिवसात मी इस्रायला त्याच्या पापाबद्दल शिक्षा करीन तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन। वेदीची शिंगे तोडली जातील आणि ती भूमीवर पडतील। हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन। हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल। परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत।